इंटरनेट
इंटरनेट
में
इंस
बड़ा
ग्रोसे
भ्रमण
आउसफ्लुग
लिसा
लीजा
सीखती
लैंड
है
इस्ट
की
दस
कैसे
वी
का
डेस
उपयोग
Verwendung
करें
benutzt
और
und
अपने
ihren
दोस्तों
Freunden
के
der
साथ
mit
ऑनलाइन
online
संवाद
kommuniziert
करें
macht
खोया
verloren
हुआ
geworden
पत्र
Brief
टॉम
Tom
अपने
seinen
दोस्त
Freund
मैक्स
Max
को
an
एक
einen
लिखता
schreibt
है
ist
और
und
एक
ein
छोटा
kleines
साहसिक
Abenteuer
अनुभव
Erlebnis
करता
erlebt
जब
als
जादुई
magische
तरीके
Weise
से
auf
खो
verloren
जाता
gehen
है
ist
एक
eines
दिन
Tag
को
zu
आश्चर्यचकित
überraschen
करने
machen
का
von
फैसला
entscheidet
करता वह
er
उसे
ihm
लंबा
langen
लिखते
schreibens
समय
während
वह
er
ध्वनि
knall
सुनता
hört
हवा
wind
खिड़की
Fenster
से
durch
होकर
geht
जाती
wehen
अचानक
plötzlich
घर
Haus
से
aus
बाहर
außen
उड़
fliegt
उसके
hinterher
पीछे
nach
दौड़ता
rennt
पत्र
der Brief
पेड़ों
Bäume
खेतों
Felder
के
von
ऊपर
über
उड़ता
fliegt
थक
müde
जाता
wird
है
Komma
लेकिन
aber
हार
auf
नहीं
nicht
मानता
gibt
अंत
schließlich
में
in
पत्र
der Brief
एक
einem
पाक
Park
गिरता
landet
उसे
ihn
पेड़
Baum
के
unter
नीचे
unten
पाता
findet
खुश
froh
आभारी
dankbar
को
nimmt
लेता
nimmt
लौट
zurück
जाता
kehrt
सोचता
denkt
कि
das
यह
dies
खास
besonderer
अन्ना
Anna
के
von
जीवन
leben
का
von
एक
ein
दिन
Tag
अपने
ihren
दैनिक
alltäglichen
दिनचर्या
Tagesablauf
वर्णन
beschreibt
करती
sie
है
ist
और
und
कैसे
wie
वह
sie
काम
Arbeit
परिवार
Familie
दोस्तों
Freunden
के
zwischen
बीच
zwischen
संतुलन
jongliert
बनाती
macht
हर
jeden
सुबह
morgen 6
बजे
Uhr
उठती
auf
अपनी
ihren
कॉफी
Kaffee
पीती
trinken
दिन
den Tag
की
von
योजना
planen
8
8
पर
zur
जाती
fährt
4
4
तक
bis
के
nach
बाद
der
जिम
Fitnessstudio
जाती
geht
वहां
dort
एक
eine
घंटे
Stunde
तक
mit
प्रशिक्षण
Training
करती
verbringt
इसके
danach
बाद
nach
घर
Haus
लौटती
fährt
7
7
रात
Abend
खाना
Essen
बनाती
kocht
अपने
ihrem
के
zusammen
साथ
mit
खाती
ist
उनके
ihrem
बारे
über
में
in
बताती
erzählt
रात
Nacht
खाने
Essen
कभी कभी
manchmal
टीवी
फेर्नसेहन
देखती
शाउट
सप्ताहांत
वोचेनएंडेन
में
an
से
mit
मिलती
trifft
वे
sie
में
im
हंसी
lachen
आनंद
genießen
लेते
gemeinsam
है
sind
सोने
schlafen gehen
से
vor
पहले
zuerst
पढ़ती
liest
दस
zehn
so
einschlafen
जाती
ist
खुश
glücklich
संतुलित
ausgeglichen
महसूस
fühlen
करती
macht
आभार
dankbarkeit
के
mit
बिताती
verbringt
भावनाओं
gefühle
का
der
तूफान
sturm
mag
mag
और
und
Julia
Julia
एक
eine
भावनात्मक
emotionale
Rollercoaster
Achterbahnfahrt
Yatra
fährt
se
durch
gujarte
durchleben
hai
sie
apni
ihre
ko
zu
behtar
besser
tarike
weise
se
zu
samajhna
verstehen
vyakt
ausdrücken
karna
zu tun
सीखते
lernen
स्वयं
selbst
प्रस्तुत
darstellen
करने
machen
की
von
कला
kunst
पॉल
paul
सीखता
lernt
है
ist
की
das
वह
er
विभिन्न
verschiedene
सामाजिक
soziale
अवसरों
anlässen
के
von
अनुसार
gemäß
खुद
sich
को
zu
कैसे
wie
अलग अलग
unterschiedliche
तरीकों
weisen
से
von
प्रस्तुत
vorstellen
कर
machen
सकता
kann
है
ist
संपूर्ण
perfekt
रात्रिभोज
dinner
क्लारा
clara
एक
ein
आलीशान
luxuriös
रेस्तरां
restaurant
में
in
जाती
geht
है
ist
और
und
चतुराई
geschickt
से
durch
अपने
ihre
भोजन
mahlzeit
के
der
आदेश
bestellung
वेटर
kellner
के
mit
साथ
der
बातचीत
unterhaltung
करती
macht
यह
das
अपनी
seinen
उत्कृष्ट
exquisiten
सेवा
service
के
für
लिए
seinen
प्रसिद्ध
bekannt
ne
hat
सुंदर
elegantes
नीली
blaues
पोशाक
kleid
पहन
trägt
जो
das
रेस्तरां
des restaurants
के
zur
माहौल
atmosphäre
के
des
साथ
mit
पूरी
perfekt
तरह
passt
मेल
zur
खाती
passt
का
mit
एक
einem
मित्रवत
freundlichen
मुस्कान
lächeln
साथ
einem
स्वागत
begrüßt
करता
mit
है
einem
एक
eine
ऐसी
eine
क्षुधावर्धक
vorspeise
का
als
आदेश
spezialität
देती
des
है
des
जो
des
घर
des
की
des
विशेषता
des
मानी
des
जाती
des
ताजे
frische
सामग्री
zutaten
से
aus
बनी
besteht
होती
ist
कलात्मक
kunstvoll
रूप
angerichtet
से
ist
सजाए
angerichtet
जाती
ist
हर
jeden
कौर
bissen
को
mit
आनंद
genuss
प्रशंसा
anerkennung
साथ
genuss
शक्ति
genießt
है
genießt
besuchen Sie unsere App unter synapselingo.de